आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर। आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडवर दणदणीत मात करत भारताचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश। आता सविस्तर बातम्या। देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून देऊन गेल्या 10 वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर पसंतीची मोहर उमटवली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं। 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोनही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्यांनी संबोधित केलं। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार आपल्या आकांक्षा पूर्ण करेल असा जनतेला विश्वास वाटतो असं सांगत 18वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्या म्हणाल्या। पेपरफुटी प्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल। संसदेनं पेपरफुटीसंदर्भात कायदा बनवला आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या। गेल्या 10 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेनं 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर झेप घेतली आहे। आपण आता हरित युगाकडे वाटचाल करत आहोत। यासाठी सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे। हरित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवत असल्यामुळे रोजगार निर्मितीतही वाढ होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला। येत्या 1 जुलैपासून देशात नवे फौजदारी कायदे लागू होणार आहे। याद्वारे आता दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं जाणार आहे असं त्या म्हणाल्या।
जुलाई की पहली तारीख से देश में भारतीय न्याय संहिता भी लागू हो जाएगी। अंग्रेजी राज में गुलामों को दौड़ देने की मानसिकता थी। दुर्भाग्य से आजादी के अनेक दशकों तक तो गुलामी के दौर की यही दंड व्यवस्था चलती रही। इसे बदलने की चर्चा अनेक दशकों से की जा रही थी, लेकिन ये साहस भी मेरी सरकार ने ही करके दिखाए। आप दंड के जगह न्याय को प्राथमिकता होगी, जो हमारे संविधान की भी भावना है। इन नई कानूनों से न्याय प्रक्रिया में तेजी आएगी। आज जो विदेश अलग अलग क्षेत्रों में गुलामी की मानसिकता से मुक्त पा रहे हैं, तो ये उस दिशा में बहुत बड़ा कदम है।
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। काल राज्यसभेचं कामकाज सुरू झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली। त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल 2023-24 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दोनही सभागृहांच्या पटलावर मांडला। गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पादनात 9.4% वाढ झाली होती। सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8% तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली। उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 7.6% राहील असा पूर्वानुमान आहे। गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पादन 40,44,251 कोटी रुपये अपेक्षित आहे। त्याआधीच्या आर्थिक वर्षात तुलनेत त्यात सुमारे 7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली। सांकेतिक स्थूल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचा सरासरी वाटा सर्वाधिक आहे असं या अहवालात म्हटलं आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट 2.8%, महसुली तूट 0.5% आणि कर्जाचं प्रमाण राज्याच्या उत्पन्नाच्या 17.6% आहे। गेल्या आर्थिक वर्षात दरडोई राज्य उत्पन्न 2,77,603 रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे। आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 25,214 रुपयांची वाढ झाली आहे। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी आहे। परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र गेल्या आर्थिक वर्षातही पहिल्या स्थानी राहिला आहे। विधान परिषदेत आर्थिक पाहणी अहवाल तसंच प्रादेशिक नियोजन आणि नगररचना तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासंबंधीचे अध्यादेश सरकारनं पटलावर मांडले। दोनही सभागृहांनी संमत केलेल्या 7 विधेयकांना राज्यपालांची संमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं। दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिलमाफी, नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत इत्यादी मुद्द्यांवर विरोधकांनी घोषणा दिल्या. राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन आमच्यासाठी निर्धार आणि निश्चयाचं आहे. गेल्या 2 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आमच्या सरकारनं दिलं. अंमली पदार्थ प्रकरणात संपूर्ण राज्यभर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असलेली बांधकाम उद्ध्वस्त करण्याच्या सूचना पुणे आयुक्तांना दिल्या आहेत. तरुण पिढी वाया जाऊ नये यासाठी सरकार पावलं उचलत आहे अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करून निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना केली. मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्यातही मुलींसाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबवण्याचा सरकारचा विचार आहे, पण केवळ मुलींना नव्हे तर मुलांनाही मदत द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. नांदेडहून पुणे आणि नागपूरसाठी कालपासून विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्चपासून नांदेड बंगळुरू, नांदेड दिल्ली जालंधर, नांदेड हैदराबाद, नांदेड अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं पूजाविधी, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा सुरू होईल. आज पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी असेल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा उद्या अलंकापुरीमधून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी 1,000 वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. उद्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आजोळघरी म्हणजे जुन्या गांधीवाड्यातच असेल. रविवारी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांची पालखी पुण्यात दाखल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात 5,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पंढरपूरला निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं काल जालना जिल्ह्यात आगमन झालं. जिल्ह्यात ही पालखी 2 दिवस मुक्कामी राहणार आहे. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं काल सकाळी परभणी शहरात आगमन झालं, तर हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे निघालेली संत श्री नामदेव महाराजांची दिंडी काल हिंगोलीमध्ये पोहोचली. नीट गैरव्यवहार संदर्भात राज्यात उघडकीला आलेल्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणी लातूरच्या 2 शिक्षकांना अटक झाली असून सीबीआयनं हाती घेतलेलं नीट संदर्भातलं हे चौथं प्रकरण आहे. गडचिरोली इथल्या 2 जहाल नक्षली महिलांनी काल पोलिसांपुढे शरणागती पत्करली. बाली उर्फ रामबत्ती उर्फ झरीना नरोटे आणि शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके अशी या 2 नक्षलींची नावं आहेत. या दोघींवरही प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं. क्रिकेट. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं इंग्लंडवर दणदणीत मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडला धूर चाळत भारतानं तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला होता, पण भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळी करत 171 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर गोलंदाजांनी उर्वरित कामगिरी पार पाडत इंग्लंडला 17व्या षटकात 103 धावांतच गारद केलं. अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 3 फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद केले. अक्षर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी काल सकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 9 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अंतिम सामना रंगणार आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दोनही सभागृहात सादर. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान. आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडवर दणदणीत मात करत भारताचा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.